जुई यशवंत कर्णिक. त्या दिवशी चर्चगेट स्टेशनवर मी आणि जुई 3 तास भांडलो. शेवटी नेहमीप्रमाणे ती रडली, पुन्हा भेटणार नाही म्हणाली आणि फास्ट गाडीने माझ्याबरोबर दादरला आली. स्टेशन बाहेर डिसिल्वा रोडवर मी तिच्याकरिता वेणी घेण्यासाठी थांबलो. तेवढ्यात माझा डोळा चुकवून ती गर्दीत मिसळली, दिसेनाशी झाली. मी खूप शोधलं, शेवटी निराश होऊन घरी परतलो. त्या रात्री तिचा उदास चेहरा व डोळे टिपताना होणारी ओठांची थरथर माझ्या सारखी डोळ्यांसमोर येत होती. भांडणाला कारण एवढंच, तिचं म्हणणं, तुम्ही लग्न करूया करूया म्हणता, जागा बघतोय, चांगल्या जॉबसाठी खटपट चाललीये, घरची संमती आहे वगैरे, एक एक बाता मारता आणि प्रत्यक्षात मात्र काही करताना दिसत नाही, तर तुमच्या मनात आहे तरी काय? मला नुसती झुलवट ठेवायचं तर तुमचा विचार नाही ना? तसं असेल तर सांगा, म्हणजे यापुढे कसं वागायचंय ते मी ठरवीन. तर यावर माझं उत्तर असं की वेळे हीच का तू माझी पारख केलीस? कुणाही मुलीला झुलवत वगैरे ठेवायचं माझा स्वभाव आहे का? मी तुला फसवीन असा संशय तुझ्या मनात का यावा? आता 3 वर्ष झाली आपण आणाशपता घेतले आहेत, पण एकदा तरी मी तुझा फायदा घेतलाय, जे करू नये ते केलंय. आता ही गोष्ट खरी की लग्न लवकर उरकून टाकायची तुझी नि माझी ही इच्छा आपण अजून प्रत्यक्षात उतरवू शकलेलो नाही. त्याला कारण अनेक आहेत. चांगली नोकरीही नाही, चांगली जागा नाही, आंतरजातीय विवाहाला आई वडिलांची संमती मिळेलच अशी खात्री सांगता येत नाही, आणि मुख्य म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न काही जुळता जुळत नाहीये. आता यातून मार्ग मी काढला पाहिजे मान्य आहे, आणि काढायचा प्रयत्न चालवलाय मी. अगदी काही स्वस्थ हरी हरी करीत बसलेलो नाही, तेव्हा तू मला थोडं जाणून घ्यायला नकोस का? तर असा वादविवाद होऊन शेवटी आम्ही दोघं अगदी केव्हा नव्हे तो एवढे भांडलो, ते देखील उघड्या प्लॅटफॉर्मवर. संध्याकाळची वेळ, ऑफिसं सुटलेली, प्लॅटफॉर्मवर ही गर्दीनी धावपळ, आणि त्यातच आम्ही आपले एका बाकावर बसून भांडतोय. भांडण हा शब्द मी वापरतोय खरा, पण प्रत्यक्षात ते भांडण असं नव्हतं. निदान माझा सूर तरी भांडण असा नव्हता. जुई चिडली होती आणि मी तिची समजूत घालायचा प्रयत्न करीत होतो. त्यावेळी एखादा उणाधुणा शब्द माझ्या तोंडून गेला असेल, आणि वादविवादाच्या भरात तसा जातोच, पण जुईनं काही त्या दिवशी माघार घेतली नाही. तिचं पालुपद एकच, तुम्ही इतके हे असाल असं मला वाटलं नव्हतं, मी तुम्हाला फार साधे भोळे समजत होते. आणि मी साधा भोळा नाही याचा तुला कोणता नवा पुरावा मिळालाय?
सॅम्पल कंप्लीट. रेडी टू कंटिन्यू.